नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या आपली सुरू असलेली मालिका जी आहे की विचार बदला म्हणजे जग बदलेल. दर्शक, फक्त विचार नाहीत परंतु विचारांबरोबर अनेक खूप अशा गुह्यगुह्य गोष्टी होत्या, सूक्ष्म गोष्टी होत्या, ज्यांच्याबद्दल आपण ह्या मालिकेमध्ये चर्चा करत आलेलो आहोत. आणि अशाच अजूनही काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. कारण नुसतंच विचार बदलत नाही, त्याच्या बरोबर त्याच्याशी निगडीत, त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांनाही बदलणं गरजेचं आहे. आणि या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबईहून विशेष आलेले डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, जिथे आपण विचार सवयी ह्या बघत होतो त्यावेळेला काही नकारात्मक सवयींबद्दलही आम्ही तुम्हाला विचारलं आणि त्याबद्दल तुम्ही चांगली आम्हाला माहिती दिली. खूप लोकांमध्ये वेगवेगळे प्रश्न उत्पन्न होत आलेले आहेत की काय आहे, काय आहे, हे पण माझ्यात आहे, ते पण माझ्यात आहे, आम्ही स्वतःला रिलेट करत पाहू आहोत की हे आहे का नाही आहेत का. तर चांगले रिझल्ट आम्हाला येत आहेत, परंतु एक असाही एक मुद्दा आहे जो बरेचदा नजरेत येतो आणि ते आहे की खूप लवकर आम्ही लोक उदास होऊन जातो. आणि ह्याला मेडिकली कदाचित तुम्ही लोक डिप्रेशन ही म्हणता. तर उदास होणं आणि डिप्रेस्ड होणं सेम आहे, वेगळं आहे? कारण काही जरी झालं, अगदी कोणी काही बोललं तरी सुद्धा एकतर आम्ही चिडचिड करतो, नाही तर मग आम्ही फारच डिप्रेस होऊन जातो किंवा फार उदास होतो, फार शांत बसतो. तर ह्याच्यामध्ये फारसं कन्फ्युजन होतं, तर तुम्ही थोडस ह्याच्याबद्दल आम्हाला अधिक माहिती द्या.
जसं आपण चिंतेच्या आजारामध्ये पाहिलं किंवा भीतीच्या आजारात पडलं किंवा कोणताही मानसिक आजार जो असतो, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल स्पेक्ट्रम असते आणि एक डिसीज स्पेक्ट्रम असते. म्हणा एक पट्टी असते ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे नॉर्मल मधून अबनॉर्मल मध्ये चाललेलं आहे. तर खरी कौशल्य जे असतं की ते अबनॉर्मल मध्ये जात असताना ते आपण ऑब्झर्व करून त्यांना तिथे पकडणं आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये पकडणं. उदासीनता किंवा उदास वाटणं हे सर्वांना वाटतं, त्यात नवीन असं काही नाही. पण ते उदास वाटणं थोड्या वेळासाठी असेल तर ते नॉर्मल आहे. मनुष्य नेहमी एकदम आनंदी किंवा नेहमी एकदम उदास असं राहत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये सगळे मिक्स आहेत, कधी उदास असतो कधी. पण ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी, आनंदी राहणं किंवा उदास होणं, हे थोड्या वेळापुरते ठीक आहे. पण जर तुमची उदासीनता जास्त दिवस असेल, ज्याला आम्ही म्हणतो कमीत कमी 15 दिवस, तुम्ही एवढे उदास असाल की ज्याच्यामुळे तुम्हाला काही करावं असं वाटत नाही, कोणाला भेटावं असं वाटत नाही, जी गोष्ट तुम्हाला अगोदर आवडायची ती आता तुम्हाला आवडत नाहीये, ज्याला आम्ही ट्रायड म्हणतो की हेल्पलेस, होपलेस आणि वर्थलेस, तुम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये काही आशा उरलेलीच नाहीये, होपलेस झालेलं आहे जीवन आणि कोणी माझी मदत करू शकत नाहीये आणि मी काही कामाचा नाहीये. ह्या ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं जर 15 दिवसापेक्षा जास्त असतील किंवा याच्यासारखी आणखीनही लक्षणं असतात, तर ती जर जास्त असतील आणि त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रावर, तुमच्या संबंधामध्ये रिझल्ट म्हणजे प्रभाव पडत आहे. आम्ही बघितलं अशी जी लोक असतात ती बिछाण्यातून बाहेरच येत नाही, बिछाणा त्यांचा मित्र बनतो, झोपून असतात नेहमी किंवा एकटे असतात. जो व्यक्ती अगोदर सर्वांशी भेटायचा, सर्वांशी बोलणं ज्याला आवडायचं, तो एकटा राहायला लागतो. किंवा ज्या व्यक्तीला आम्ही कधी रडताना नाही पाहिलं तो रडतो, अचानक त्याला रडणं येतं, झोप डिस्टर्ब होते. किंवा पुरुषांना आम्ही म्हटलं दाढी वगैरे करत नाही, ते शेविंग करत नाही, जे रोज शेव करणारे व्यक्ती असतात ते. किंवा कपडे घालायचं लक्ष नाहीये, कशातच त्यांना इंटरेस्ट वाटत नाहीये आणि हे भरपूर दिवस असेल तर तो निराशेचा आजार असू शकतो, ज्याला आम्ही डिप्रेशन म्हणतो. पण एक मी ते जरूर सांगेन की जरा जरी तुमचा मूड अपसेट झाला, थोडा लो असेल, लगेच मी डिप्रेशन मध्ये गेलो असं बोलू नका. डिप्रेशन जेव्हा एक डॉक्टर म्हणतो तेव्हा तो आजार असतो आणि आपण जे डिप्रेशन म्हणतो ते एक तात्पुरती अवस्था असू शकते. सर, लीव इट टू डॉक्टर. ते डॉक्टरला ते पण मनोचिकित्सकाकडे सोडा की हा व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे. ही गोष्ट खरंच लक्ष देण्यासारखी आहे की सध्या याचं प्रमाण वाढत चाललंय.
डॉक्टर साहेब, खरी गोष्ट आहे की ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि दर्शको एक इशारा मिळाला की जरासा एक काही जर आपल्या मनाविरुद्ध गोष्ट होत असेल आणि त्याच्यासाठी आपण जर कुठेतरी शांत बसलो किंवा उदास झालेलो आहोत तर ते डिप्रेशन नाही, तर ही गोष्ट आपल्याला नोंद करून घ्यायची आहे. परंतु डॉक्टर साहेब, मला असा एक प्रश्न उद्भवतो की आम्ही तर कारण देतो की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, पण तुम्ही काय सांगाल की कशामुळे एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो?
डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात जास्त आम्हाला ज्याची चिंता वाटते तो आहे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. हा मोठा मानसिक आजार आहे आणि असा जर आजार असेल मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर तर तुम्हाला निश्चितच लवकरात लवकर सायकियाट्रिस्टकडे गेलं पाहिजे, औषधं घेतली पाहिजे. कारण अशा लोकांमध्ये आत्महत्येचे विचार येतात आणि किंवा असे लोकांपैकी भरपूर लोक आत्महत्या करतात आणि त्यात सफलही होतात. दुसरे जे डिप्रेशनचे आजार आहे ज्याला आम्ही एंडोजिनस आणि रिएक्टिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना आली, मग तो आजार असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा पती पत्नी किंवा मुलगा कोणी गेलं असेल, तर त्या परिस्थितीमुळे तुम्ही जो डिप्रेशन मध्ये झाला तर तुम्ही त्या रिॲक्ट करत आहात परिस्थितीशी. ठीक आहे ना, इट्स अ रिएक्टिव्ह डिप्रेशन. एंडोजिनियस म्हणजे आम्ही असं म्हणतो की काही कारण नाहीये, सगळं काही ठीक चाललेलं आहे, अचानक तुमचा मूड डिप्रेस व्हायला लागला आणि तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलेला आहात. तर हे कोमॉर्बिड डिप्रेशन म्हणजे जे आजाराबरोबर किंवा परिस्थिती बरोबर असतं ते. मी असं बघितलं डायबिटीस आहे किंवा हार्ट डिसीज आहे किंवा कॅन्सर आहेत, असे लोक काही काळानंतर किंवा मोठा पॅरालिसिसचा आजार आहे डिप्रेशन मध्ये जातात. तर त्यावेळेला त्यांच्यात बरोबर डिप्रेशनचा इलाज करणं पण गरजेचं आहे. आणि काही कारण नसताना तुम्ही जर डिप्रेशन मध्ये जाता तर दॅट इज एंडोजिनियस डिप्रेशन. पण एक आणखी महत्वाची केस मी तुम्हाला सांगेन ज्याला आम्ही मास्क डिप्रेशन म्हणतो. मास्क म्हणजे एक मुखवटा धारण केलेलं डिप्रेशन. आणि अशा व्यक्तींना जर तुम्ही विचारलं की काय रे बाबा सगळं ठीक आहे ना, काय त्रास तर नाही ना तुला, तर नाही नाही सगळं ठीक आहे, एकदम सगळं चांगलं आहे, म्हणजे चेहऱ्यावर स्माईल आहे पण आतमध्ये त्या व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतात, ज्याला डिनायल आम्ही म्हणतो की अंदर एक है दिखा कुछ और रहे. तर या ठिकाणी मला एक गझल फार सुंदर आवडते एका चित्रपटामधली की तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसे छिपा रहे हो. म्हणा आतमधून दुःख आहे पण चेहऱ्यावर स्माईल ठेवतात. आणि याच्याबद्दल पुढे ती लाईन अशी येते की जिन जखमों को वक्त भर चुका है तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो. आंखों में नमी हसी लबों पर क्या हाल है क्या दिखा रहे हो. म्हणजे डोळ्यात दुःख दिसतंय पण चेहऱ्यावर स्माईल ठेवलेला आहे, तुम्ही व्यक्त नाही करत आहे जो भाव. डिस्प्रपोर्शन आहे, मास डिप्रेशन आहे, हे खतरनाक असू शकतं. कारण लोकांना कळून येत नाही की हा व्यक्ती डिप्रेशन मध्ये आणि तोपर्यंत त्याचा आजार वाढत गेलेला असतो. आणि हे लोक करतात कारण त्यांना आपली इज्जत असते, इब्रत असते, त्यांना ती वाचवायची असते, लोकांना सांगायचं नसतं डिप्रेशन मध्ये. भरपूर डॉक्टर आहे, डॉक्टर पण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आणि असे सायकियाट्रिस्ट मी बघितले जे डिप्रेशन मध्ये आहेत पण ते ऍक्सेप्ट करतात आणि ते स्वीकार करतात की मी सायकियाट्रिस्ट आहे पण मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि मी इलाज केला आता मी ठीक आहे. सो दे आर व्हेरी गुड एक्झाम्पल. कोणीही जाऊ शकतं डिप्रेशन मध्ये. आणि जसा सर्दी खोकल्याचा आजार आहे, एखाद्याला सर्दी खोकला होतो तसा डिप्रेशन पण होऊ शकतं. मानसिक आजार हे कोणालाही होऊ शकतात. पण आमचं असं म्हणणं आहे की जर असे झाले असतील तर तुम्ही निश्चितच डॉक्टरांना भेटा, त्याचा इलाज करा. आणि हा डिप्रेशन मध्ये जे कारण सांगितलं जातं ते आहे की आपल्या मेंदूमध्ये काही स्राव असतात ज्याला आम्ही ऍड्रिनालिन, नॉर ऍड्रिनालिन किंवा सिरोटोनिन हे तीन चार असे केमिकल पदार्थ असतात, ते आपल्या मूडला बनवून ठेवतात. तर ज्या लोकांना डिप्रेशनचा आजार असतो त्यांच्या मेंदूमध्ये हे स्राव कमी प्रमाणात तयार होतं किंवा त्यांच्यामध्ये असंतुलन होतं आणि म्हणून व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. आणि मग हे असंतुलन आपण ठीक केलं तर व्यक्ती ठीक होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलं की असंतुलन होतं आणि कोणालाही होऊ शकतं, तर कोणालाही होऊ शकतं ही गोष्ट बरी अगदी बरोबर आहे तुमची. परंतु कधी कधी बघण्यात असं येतं की जास्त डिप्रेशनमध्ये महिला वर्ग जो आहे तो फार लवकर जातो. तर हे आमचा दृष्टिकोन आहे, आम्ही पाहतो असं आम्हाला वाटतं की पुरुष मंडळी जी आहेत ती अगदी सुखी आहेत, त्यांना लवकर डिप्रेशन येत नाही, पण स्त्रियांना लवकर डिप्रेशन येतं, हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. सायन्स ह्याच्याबद्दल काय म्हणतं? तुमचं तुम्ही अनेक पेशंट हाताळलेले आहात, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय, तुमचा व्ह्यू काय आहे याच्याबद्दल?
स्त्रिया थोड्या भावनिक असतात, ठीक आहे ना. मी तर असं म्हणजे भावनिक असण्यापेक्षा त्यांना भावनेचं वरदान मिळालेलं आहे. इमोशन्स ही चांगली गोष्ट आहे. आपण मशीन नाही आहोत, आपण एक मनुष्य आहोत. तर परमात्म्याने किंवा निसर्गाने आपल्याला भावना दिलेल्या आहेत, तर त्या भावना आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजे. आणि भावना चांगल्या असतात. जेव्हा भावना आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जास्त असतात, तर जीवनामधला एक खुली असते आणि आनंद असतो जगण्यामध्ये. स्त्रिया डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता जास्त असते, कारण ते आपल्या भावना व्यक्त करतात. पुरुष आपल्या भावना सर्वच व्यक्त करत नाही, त्यामुळे त्यांचं डिप्रेशन दिसून येत नाही. पण डिप्रेशन दोन्ही सेक्स मध्ये आहे. फिमेल मध्ये याचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. विशेष आम्ही जे बघितलं आहे की अगोदर लहान मुलांमध्ये डिप्रेशन नव्हतं, पण आम्हाला चिंतेची आता बाब अशी वाटते की लहान आणि यंगस्टर्स मध्ये डिप्रेशन वाढत चालेल. फार चिंतेची बाब आहे. डिप्रेशन आम्ही बघायचो की 40 वर्षानंतर, म्हणजे जसं जबाबदाऱ्या वाढल्या किंवा आजार आले, म्हातारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये जे प्रमाण होतं. पण हल्ली जे लहान मुलांमध्ये आम्ही डिप्रेशन बघतो, शाळेमध्ये एखादा विद्यार्थी आहे किंवा यंगस्टर आहे कॉलेजमध्ये, ते डिप्रेशन मध्ये जातात ते बघून थोडंसं वाटतं. आणि डिप्रेशनचं प्रमाण या प्रकारे वाढत चाललेलं आहे. एका स्पीचमध्ये मी एका वक्त्याला ऐकलं, तर त्याने भारताबद्दल असं भाकीत सांगितलं, म्हणजे मस्करीमध्ये ते बोलत होते, पण ते फार महत्वाचं मला वाटलं की भारतामध्ये जर एका घरामध्ये 4 लोक असतील तर एकाला डायबिटीस होणार ज्या प्रकारे आपण जगतो, दुसऱ्याला हार्ट अटॅक येणार, तिसरा डिप्रेशन मध्ये जाणार आणि या तिघांना बघून चौथा वेडा होणार. असं भाकीत आहे ज्या प्रकारे भारतीय लोक जगतायत. आपली लाईफस्टाईल, डायबिटीस मध्ये आपण नंबर 1 आहोत. हार्ट अटॅकचं प्रमाण 1 वरून 13-25% काही शहरांमध्ये झालेलं आहे. डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहे, मानसिक आजार वाढत आहेत. तर आपल्याला फार काळजी घेतली पाहिजे. जर आपण जीवनामध्ये संतुलन नाही ठेवलं यावेळेला, तर फार मुश्किल जाणार आहे आपल्याला पुढे.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलं हे अगदी बरोबर आहे की खूप मुश्किल होणार आहे जगणं. तुम्ही मगाशी हा उल्लेख केला की मुलांमध्येही आहे. डॉक्टर साहेब, कित्येकदा तरी आम्ही बघतो, आमच्या फॅमिलीमध्ये पण असे मेंबर्स आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, गर्भावस्थेमध्ये महिलांना खूप डिप्रेशन येतं. तर ते तर काही कारण नाही होत की का? मला असं विचारायचंय की जर एखादी महिला गर्भवती आहे आणि ती त्यावेळेला जर डिप्रेशनमध्ये जाते, तर तिच्या होणाऱ्या मुलांमध्ये हे येऊ शकतं का?
गर्भवती महिलांमध्ये नाही, ज्याला आम्ही पीपीडी म्हणतो, पोस्टपार्टम डिप्रेशन, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ती महिला डिप्रेशन मध्ये जाते. म्हणजे एवढी डिप्रेशन मध्ये जाते ते डिलिव्हरी झाल्यानंतर तिला आनंद झाला पाहिजे, ती आई झालेली असते, पण ते मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही, तिला दूध पाजत नाही आपल्या नवीन, आणि तिच्यामध्ये सुसायडल थॉट्स पण असू शकतात. तर हे पोस्टमॉर्टम डिप्रेशन काही स्त्रियांमध्ये आम्ही बघतो, ह्याचं प्रमाण आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला तो म्हणजे फॅमिलीमध्ये, येस, मानसिक आजार भरपूर जे आहेत ते फॅमिलीमध्ये असू शकतात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत आई वडिलांना किंवा आणखीन कोणाला, तर तुमच्यामध्ये ते येण्याची शक्यता असते. शक्यता मी म्हणतोय, जर तुमचा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक असेल, तुमची अपब्रिंगिंग चांगली असेल, तुमचा सेल्फ एस्टीम चांगला असेल, स्वमान चांगला असेल, सेल्फ इमेज तुमची चांगली असेल, तर तुम्ही स्वतःला याच्यापासून वाचवू शकता. पण येस, शक्यता तर असते. वन ऑफ द रिस्क फॅक्टर इज फॅमिली हिस्ट्री, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर असेल तर येण्याची शक्यता असते.
डॉक्टर साहेब, ही गोष्ट पण खूप छान तुम्ही आम्हाला सांगितली की जर फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री असेल तर नक्कीच आपल्या पण हे येण्याची शक्यता असते. तर तुम्ही आत्महत्येचा आता उल्लेख केलेला होता. डॉक्टर साहेब, आत्महत्या इतकी वाढत चाललेली आहे की खूप चिंता आहे. अगदी लहान मुलांची पण आम्हाला चिंता वाटते की कधीतरी ही मुलं असं काहीतरी करायला मागे पुढे पाहणार नाही. तर डिप्रेशनला ओळखणं किंवा त्या व्यक्तीमध्ये असे काही विशिष्ट असे चेंजेस होतात का? आत्महत्येकडे जाणाऱ्या व्यक्ती काही विशिष्ट कॅरेक्टर्स घेऊन आलेले असतात का? थोडं सांगा, कारण खूप चिंतेचा विषय आहे हा. म्हणून मला हे जाणून घ्यायचंय की ती व्यक्ती नेमकी डिप्रेस्ड होते का एक्साइट होते, काय एक्झॅक्टली होतं, तर त्याची काही विशिष्ट अशी पर्सनॅलिटी असेल तर थोडंसं सांगा मला.
मिलियन डॉलर क्वेश्चन आहे. मी म्हणेन, जर घरच्यांनी थोडं लक्ष ठेवलं तर आपण ओळखू शकतो की ही व्यक्ती आत्महत्या करणार आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती कधी सांगत नाही की मी आता आत्महत्या करणार आहे, दोन शब्द आम्ही वापरतो, एक अटेम्प्टेड सुसाइड, अटेम्प्टेड म्हणा प्रयत्न केलेला आहे पण सुसाइड झालेली नाही आहे, आणि एक कम्प्लिटेड सुसाइड ज्याच्यामध्ये आत्महत्या झालेली आहे. तर भरपूर अटेम्प्टेड सुसाइडच्या केसेस आम्ही बघतो की जे प्रयत्न करतात आत्महत्या करण्याचा पण त्यांना कळत नाही, त्यावेळेला ते भावनेमध्ये असतात. मी पुन्हा सांगेन की आत्महत्येचा विचार किंवा टोकाचा विचार जेव्हा व्यक्ती करते ती तात्पुरती अवस्था असते, टेम्पररी स्टेज असते, ठीक आहे ना. तर ह्याला अवॉइड करणं फार गरजेचं आहे. तर मी ह्या माध्यमाद्वारे सगळ्यांना सांगेन की घरच्या तुमचे जेवढे पण लोक आहेत, आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी, त्या सगळ्यांनी आपल्याला जर असं लक्षण दिसलं की ह्या व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये बदल आहे, जो सगळ्यांशी अगोदर चांगल्या प्रकारे बोलायचा आता तो बोलत नाही, गप्प झालेला आहे, किंवा त्याचं जेवणाचा पॅटर्न बदललेला आहे, तो जेवण अगोदर एन्जॉय करायचा आता तो एन्जॉय करत नाहीये, किंवा रात्रभर तो झोपत नाहीये, ठीक आहे ना, आणि एकटाच असतो रूम मध्ये, कोणाशी त्याला बोलावं असं वाटत नाही, टीव्ही जो अगोदर बघायचा आता तो एन्जॉय नाही करत आहे, कॉलेजमध्ये जायचा तो आता जात नाही. तर ही सगळी लक्षणं तुम्ही जर केले तर तुम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही त्याला ओपन करणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी जर तुमच्याकडून ओपन होत नसेल तर त्याची खास मित्र मैत्रीण जे कोण असेल ज्याच्यावर त्याचा विश्वास आहे त्याच्याद्वारे हे करून घेतलं पाहिजे, नाही घेतलं तर फार मुश्किल होऊ शकतं. तर आपल्याला ह्या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काय आहे, काही वेळेला ते बोलण्यामधून हिंट देत असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आणि ते मृत्यूबद्दल जास्त बोलत असतात आणि त्यांचे बोल पण निराशावादी असतात. तर आपण ह्या गोष्टीकडे घरच्यांनी जर विशेष लक्ष दिलं तर आपण पकडू शकतो की कदाचित ही व्यक्ती असं करू शकते. काही लोकांना लिहायची सवय असते डायरीमध्ये, तर त्याच्या डायरीमध्ये जर तुम्हाला असं काही लेटर किंवा काय मिळालं की मी यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल, पण ह्यांना आपण वाचू शकतो. आणि आमचं असं म्हणणं आहे की अवेअरनेस, जागृती आत्महत्येबद्दल आणणं फार गरजेचं आहे, कारण हल्ली ह्याचं प्रमाण भरपूर वाढत चाललेलं आहे. अगोदर आम्ही पाहायचो की एक व्यक्ती आत्महत्या करायची, पण आता ग्रुप सुसाइड होत चाललेली आहे. ग्रुप सुसाइड म्हणजे पतीला बिझनेसमध्ये लॉस झाला किंवा आणखीन काय झालं तर तो पहिला मुलांना विष देणार, बायकोला मारणार आणि मग स्वतःला मारणार. जसं एखाद्याने म्हणालंय की सुसाइड हॅज बिकम अ परमनंट सोल्युशन टू अ टेम्पररी प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेम टेम्पररी असतं पण लोक परमनंट सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतात. तर आत्महत्या करणं हा परमनंट इलाज नाही आहे आणि आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून आत्महत्या फार मोठं पाप आहे, कारण ज्या काही परिस्थिती आपल्या जीवनात येतात, समजा तुम्हाला विफलता मिळालेली आहे, सफलता नाही मिळाली, किंवा तुमचं लक्ष पूर्ण नाही झालेलं आहे, किंवा तुम्हाला कोणता आजार आहे आणि काहीही असेल तर कर्माच्या गतीनुसार तुम्हाला ते सहन करायचं आहे आणि सहन करण्यासाठी परमात्मा तुम्हाला शक्ती देणार आहे. परमात्म्याकडून तुम्ही शक्ती घ्या आणि जे आपले हिसाब किताब आहे त्याला खुशी खुशीने तुम्ही चुकतू करा. पण जर तुम्ही निराश हो, निराशेच्या भावनेमध्ये जर टोकाचे कदम उचलत असाल तर दॅट इज नॉट द एंड. लोक असा विचार करतात की मी जर संपलं तर सगळे समस्या संपून जाईल. समस्या संपत नाही. आध्यात्मिकता असं म्हणते की आत्मा अविनाशी आहे, ती मरत नाही. तुम्हाला तुमचे हिसाब किताब पुढच्या जन्मी पण चुकतू करावेच लागणार आहे. त्यामुळे दॅट इज नॉट द एंड. त्यामुळे आत्महत्या सोल्युशन नाही आहे. उलट असं असू शकतं की ते शरीर सुटल्यावर तुम्हाला आणखीन त्रास होऊ शकतो. त्यामुळे सहन करून शांत राहून योग्य व्यक्तीची मदत घ्या. तुम्ही औषधं चालू करा, मेडिटेशनचा अभ्यास करा आणि हळूहळू तुमचे हे प्रॉब्लेम कमी होत राहणार, जसा तुम्हाला परमात्म्याकडून शक्य. असे मी भरपूर केसेस पाहिलेले आहेत जे आत्महत्याचा विचार करत होते, त्यांना मोटिवेशन मिळालं, मार्गदर्शन मिळालं तर ते ह्याच्यातून बाहेर निघतात आणि आता एकदम स्वस्थ आहेत ते. त्यामुळे मी असं म्हणेन की अशी काही लक्षणं असतील तर घरच्यांनी मित्रमैत्रिणींनी याच्यावर लक्ष ठेवावं आणि बोलण्याचा प्रयत्न करावा. विशेष करून आत्मग्लानीचे त्याचे विचार असेल की आयुष्यामध्ये आता काय राहिलं, मजा येत नाही मला आणि मी फार वाईट कर्म केलेलं आहे, तर हे जे मन खाणारे असतात लोक, हे गिल्ट फिलिंगवाले ज्याला आम्ही म्हणतो, हे जाण्याची शक्यता असते. तर हे सगळे लक्षणं तुम्ही ठेवली आणि त्याला आत्मविश्वासात घेतलं, त्याच्याशी बोललात तर तो ह्याच्यापासून परावृत्त होऊ शकतो आणि आपलं जीवन पुन्हा नॉर्मल जगू शकतो.
डॉक्टर साहेब, एखादी व्यक्ती जसं तुम्ही म्हटलं की अटेम्प्टेड सुसाइड असतं, तर एखादी व्यक्ती जी अटेम्प्ट करत असते तर ती कधीतरी ते कम्प्लीट करते का, म्हणजे किती शक्यता असते? मला एक स्टॅटिस्टिकल हे हवं होतं.
अटेम्प्टेड सुसाइड मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात की त्यांना माहिती आहे की आता मी फेल झालेली आहे, मला घरी मार पडणार आहे, तर ते फार इंटेलिजंट असतात. ते अशा प्रकारे डोस घेतात आणि सगळ्यांना सांगतात की मी हे घेतलेलं आहे. मग ते घेतलं की त्याचं लोक घाबरतात घरची, त्यांना ऍडमिट करतात, त्यांना माहिती आहे की मी मरणार नाही आहे. तर अशा प्रकारे ते फॅमिली मेंबर्सना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. दे आर व्हेरी इंटेलिजंट पीपल्स, त्यांना सहानुभूती हवी असते आणि लोकांकडून प्रेम हवं असतं, त्याच्यासाठी ते करतात. दे डोंट डाय, त्यांना माहिती असतं की आपण मरणार नाही आहोत, पण आपल्याला सहानुभूती जरूर मिळणार आहे. ठीक आहे. दुसरे असतात ज्यांना माहिती नसतं, ते भावनेच्या भरात दुःखाचा कदम उचलणं, हाताची इथे ब्लेड मारून घेणं, ठीक आहे ना, किंवा डोकं आपटणं भिंतीवर, किंवा बेगॉन्स क्रेटिक 20 थोडंसंच पिणं, किंवा अशी पावडर किंवा आणखीन असे काही पदार्थ घेणं. म्हणजे त्यांना माहिती आहे की घेतल्यावर उलटी केल्यावर आपण ठीक होणार आहे, पण हे काही वेळेला डेंजरस असू शकतं. तर हे दोन्ही प्रकारचे असतात. पण अटेम्प्टेड सुसाईड करणं पण ही पण ह्याला पण हिंमत लागते, पण डेफिनेटली त्यांच्यामध्ये ते बीज जरूर आहे आत्महत्येचं. आणि ही व्यक्ती आम्ही बघितले असे अटेम्प्टेड सुसाईड मल्टिपल अटेम्प्ट करत असतात, तर त्यांना औषधांवर ठेवणं जरुरी आहे. आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत, भावनिक इमोशनल नीड्स आहेत, त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. असे पण व्यक्ती आम्ही बघितलंय की त्यांना सपोर्ट मिळाला, योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं, तर ह्याच्यातून बाहेर निघू शकतात.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिली. दर्शक हो, जर अशी कोणती व्यक्ती आपल्या घरात किंवा आपल्या आसपास असेल, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्याला एक भावनिक आधार आपल्याला द्यायचा आहे. तो काय करतो ह्याला समजून घ्यायचंय, त्याच्या ज्या गरजा आहेत त्यात अगदी काही प्रमाणात का असेल पण पूर्ण करून त्या व्यक्तीला आपल्याला वाचवायचंय. कारण आध्यात्मिकरित्या फार मोठा पाप आहे असं डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही गोष्ट नोंद करण्यासारखी आहे. तर आपल्याला हा विषय अजून आपला संपला नाही, ह्याचे खूप सारे प्रश्न आहेत, तेही विचारायचे आहेत, परंतु ते पुढच्या भागात आपण नक्कीच विचारूया. ह्याबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती हवी असल्यास तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा ते प्रश्न जे आहेत ते आम्हाला मेल करू शकता, किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता आणि आमच्याबरोबर नेहमी संपर्कात राहू शकता. पण ह्याच भागाला पुढे आपण नेऊया. तोपर्यंत नमस्कार.